देतात आपले डबल, त्यांच्या सोबत आपण करतो गेम बरोबर ना, जे येतात आपल्या जवळ त्यांना दिसतंय आपलं प्रेम, जे देतात आपल्या डबल त्यांच्या सोबत आपण करतो गेम करतो त्यांच्या सोबत, जे करता छपरी चाळे ओ पक्की चाले दाखवू खेडे चाळे, तू मोठा तुझ्या घरचा बाहेर नाही, तुझी चर्चा जरी झाली तुझी चर्चा तरी तू माझ्या खाली आणि मी तुझ्या वरचा, मन माझं छान तुझ्या डोक्यात भरले गाण, तुला नाही कसली भान तरी दाखवतो तू शान, शान ठेव बाजूला पोरी बघून माझला काम करायची अक्कल न बोलता, अख्खा गाव गाजवला बडे माता बंद कर थोडा काम धाम कर चांगला पॉय बन तेव्हा दिशेला असेल पुणे कर, आई बाबांचे स्वप्न नको मिळू मातीला किती अपेक्षा आहे त्यांच्या चेंज कर, स्वतःला नको लावू घशाला बॉटल थांबा, दारूच्या नादात मागत तिरशील तू चंदा कर काम धंद हाती येईल तुझ्या चंद हाती येईल तुझ्या चंद, माझे शब्द तुला टोचले म्हणजे तुझ्यात खोट, येड्यावाने करू नको कमवतार नोट, जेव्हा येईल हाती नोट तेव्हा भरशील तुझं पोट, जे येतात तुमच्या जवळ त्यांना दाखवू नका खोट, जे येतात आपल्या जवळ त्यांना दिसतंय आपलं प्रेम, जे देतात आपल्याला डबल त्यांच्या सोबत आपण करतो गेम, माझ्या लाईफ मध्ये पण प्रॉब्लेम्स आहे पण मी कधी खचलो नाही, कोणा पुढे झुकलो नाय, समजायचं असल तर समजून घे बावड्या, फुकरचं ज्ञान द्यायला मी काय साधू नाय, सजलो नाय मी खचलो नाय, जे पाहिजे त्यासाठी रडलो नाय, बस काम धाम करून बघतोय मी स्वप्न, स्वप्न खूप मोठे करून दाखवणार मी पूर्ण, पैसा नको गाडी नको घोडी नको बंगला नको जीव भावचे मित्र, ट्रॅपिंगचे सुपुत्र माझ्या भावांचा सपोर्ट डोळ्यासमोर बाबाचे चित्र, एवढं पाहिजे फक्त भोलेचा भक्त हिप हॉप भक्त, एवढंच फक्त माझी लाईफ नाही वाईफ, मला काय सांगू तुला विचारायला बघ त्याला आता डोलो काय बोलू समजत नाही, तरी रॅप करणार मी कधी थांबणार नाही, बोलतो मी काय शब्दावर ध्यान देणं ज्ञान घेणं याचं ऐकत बसलं तर हा जास्तच चावतोय, छोटे छोटे नाही मोठे मोठे बॉम्ब फोडतोय, तोंडाला जे इल काय पण बोलतो असे बोल वचन पोरण आम्ही जागेवर बोलतोय नाही, जमणार आपली मेळ जिथं भेळ तिथं खेळ अशी तुझी हाय वेळ, आता काय तुला बोलू ऐट फक्त लागतो बोलू जस फॅडरीचा तुझा ब्या, ती तुझी शालू ती शालू भाव देत नाही तरी तिच्या माग तू सांग तू मला हे पट्टे का, तुला दुनिया तुला कच्ची बोलते चांगलं वाटत नाही मला, बाळा बघून एड साळे थांबणार नाही तू, वाईट काही बोललं माझ्याशी बोलणार नाही, तुझा काहीतरी बोलत माझ्या गाण्यावरती बोलत, दारू पिऊन चालला तुला खाजा कोटे गोळत गोळत, तुला चड्डी घालायची अक्कल नाही, आयटम पिरवायसाठी बक्कल नाही, चांगल्या पुरी तुला लटकत नाही कारण की